पहिले शमुएल अध्याय 19. यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरास असे सांगितले की दाविदाला जीवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दाविदावर फार प्रीती होती. योनाथानाने दाविदाला म्हटले की माझा बाप शौल तुला जीवे मारावयास पाहत आहे, म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून रहा. मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन. तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दाविदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की राजाने आपला चाकर दाविद याचे वाईट करू नये, कारण त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत. त्यानेही आपले शिर हाती घेऊन पलिष्ट्याला जीवे मारले आणि परमेश्वराने अवघ्या इस्रायलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही पाहून हर्षित झाला. तर दाविदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे? तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, परमेश्वराची शपथ, मी त्यास मारणार नाही. मग योनाथानाने दाविदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दाविदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला. यानंतर आणखी लढाई झाली आणि दाविदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्या पुढून पळाले. मग परमेश्वरापासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरून आपल्या घरी बसला असता दाविद हाताने वाद्य वाजवीत होता. तेव्हा शौलाने भाल्याने दाविदाला भिंतीशी खेळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घुसला. दाविदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला. मग दाविदावर टपून सकाळी त्यास जीवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरात दूत पाठवले आणि दाविदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलले की जर आज रात्री आपल्या जीवाचे रक्षण तुम्ही करणार नाही तर सकाळी तुम्ही जीवे मारले जाल. तेव्हा मिखलने दाविदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जाऊन आपल्या जीवाचे रक्षण केले. मग मिखाएलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसाची उशी ठेवून तिजवर पांघरून घातले. जेव्हा शौलाने दूत दाविदाला धरायला पाठविले तेव्हा तिने म्हटले की तो दुखणाईत आहे. मग शौलाने दाविदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा. ते दूत घरात आले असता पहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती. तेव्हा शौलाने मिखलला म्हटले की तू मला का फसविले आणि माझ्या वैराने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले? मग मिखल शौलाला म्हणाली त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे. याप्रमाणे दाविदाने पळून जाऊन आपल्या जीवाचे रक्षण केले आणि शमुएलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले. तेव्हा तो व शमुएल जाऊन नायोथात राहिले. मग शौलाला कोणी असे सांगितले की पहा दाविद रामा येथे नायोथात आहे. तेव्हा शौलाने दाविदाला धरायला दूत पाठविले, परंतु भविष्यवाद्यांची मंडळी भविष्यवाद करीत असता आणि शमुएल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग हे शौलाला सांगितले असता त्याने आणखी दूत पाठविले आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठवले आणि तेही भविष्यवाद करू लागले. तेव्हा तो सुद्धा रामास जायला निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहिरीजवळ येऊन त्याने असे विचारले की शमुएल व दावीद कोठे आहेत. मग कोणी एकाने म्हटले, पहा ते रामातल्या नायोथात आहेत. तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्याजवर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला. मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुएला पुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहिला. या कारणास्तव ते म्हणू लागले की शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय.